यहेस्केल अध्याय 20 बाबेलातील बंदिवासाच्या 7व्या वर्षाच्या 5व्या महिन्याच्या 10व्या दिवशी असे घडेल. इस्रायलाचे वडील परमेश्वर देवाला विचारणा करण्यास आले आणि मज पुढे येऊन बसले. परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, इस्रायलाच्या वडिलांना जाहीर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आलाय का? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवितचे शपथ, मी तुला प्रश्न विचारू देणार नाही असे परमेश्वर देव जाहीर करतो. तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवाच्या मुला, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यांच्या वाडवडिलांनी केलेले घृणास्पद कृत्य त्यांना सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्रायलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रगट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली, मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो. त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्या शपथ वाहिली की मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणीन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणीन, ज्यात दुधामदाचे प्रवाह वाहत आहे. तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुटमणी आहे. तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्करणीय वस्तू आपल्या दृष्टीसमोरून फेकून द्या, तुम्ही त्यामुळे विटाळू नये असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो. तरीही त्यांनी माझा तीव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात. त्यातील प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिस्रावर होतीन, तरच मी समाधान पावेन. हा माझा केलेला ठराव आहे. माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे. त्यांना मिसर देशातून काढून त्यांच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रगट झालो. मी त्यास मिसर देशातून बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणले. मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले, त्यास दाखवून दिलेत यासाठी की जो कुणी हे पाळेल त्याचा बचाव होईल. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून त्यास शबात दिले, यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी परमेश्वर देव आहे. रानामध्ये इस्रायल घराण्याने माझा तीव्र विरोध केला, ते माझ्या नियमांनी चाललेले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल. त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नाकार केला, त्यांनी माझ्या पवित्र शब्दाचा अनादर केला. म्हणून मी म्हणालो, त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले. तथापि माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिस्राबाहेर आणून कृती केली. म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली, जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामदाचे प्रवाह वाहत आहेत, जो सर्वात सुंदर असून सर्व देशांचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना घेऊन जाणार नाही. मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला, माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्दाचा अनादर केला. कारण त्यांचे अंतकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले. तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही. रानात मी त्यांच्या पुत्र पोत्रास म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांनी चालू नका, तुम्ही त्याचा करार पाळू नका किंवा मूर्तीपूजा करून स्वतःस अशुद्ध करू नका. मी तुमचा परमेश्वर देव आहे, माझ्या नियमांनी चाला, माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत राहा, माझे शब्दात पवित्रपणे पाळा, यासाठी की ते तुमच्या व माझ्यामध्ये चिन्हा दाखल होतील, यासाठी की मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळून येईल. परंतु त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तीव्र विरोध केला, ते नियमांनी चाललेले नाहीत किंवा करार पाळला नाही. ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो त्यांनी माझा शब्दाचा अनादर केला. तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी, यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा. परंतु मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला, यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्रायलाला मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये म्हणून मी कृती केली आहे. रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन. हे करण्यासाठी मी ठराव केला यासाठी की जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, माझा शब्दाचा व नियमांचा अनादर केला, कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडिलांच्या मूर्तीकडे लागली होती, म्हणून मी देखील जे चांगले नाहीत असे नियम त्यांना दिले, ज्यांनी ते जगवायचे नाहीत असे निर्णय मी त्यास दिले, त्यांच्या मिळालेल्या देणगीद्वारे मी त्यांना अशुद्ध केले। हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नित होम केला। हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे। यास्तो हे मानवाच्या मुला इस्रायल घराण्याला जाहीरपणे सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, त्यांना सांग, तुम्ही तुमच्या वाडवडिलांनी माझा विश्वासघात केला असून देवनिंदक शब्द बोललेत। ते अशा प्रकारे मी आपले हात उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणले। तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापवण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिले। तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळीला व पेयार्पणे अर्पिली। तेव्हा मी त्यास म्हणालो, तुम्ही ज्या उंच वट्यावर जाऊन जेथे तुम्ही अर्पण करता त्या ठिकाणास आजवर उंच वटा म्हटले आहे। यासाठी इस्रायलच्या घराण्यास सांग, परमेश्वर देव असे म्हणतो, काय तुम्ही आपल्या वाडवडिलांना मार्गास लागून स्वतःला विटाळविता काय, आणि वेशेप्रमाणे कृती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता? आपली अर्पणे वाहून आपल्या पुत्रांना अग्नित होम अर्पण करून आजपर्यंत मूर्तीपूजेमुळे तुम्ही स्वतःला अशुद्ध केलेत। हे इस्रायलच्या घराण्यानो, मी तुम्हास प्रश्न विचारू देणार नाही। प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ ही माझी घोषणा आहे, मी तुम्हास प्रश्न विचारू देणार नाही। तुमच्या मनात येणारे विचार तरंग बाहेर येतील। तुम्ही म्हणता, चला इतर राष्ट्राप्रमाणे तेथील जमाती काष्ट पाषाणीची पूजा करतात तसे आपण करू। ही प्रभू परमेश्वर देव घोषणा करतो, मी खात्रीने आपले बाहू उभारीन, पराक्रमाने तुमच्यावर राज्य करीन, मी राष्ट्रातून तुम्हास बाहेर आणीन आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हास एकत्र करीन। मी हे आपल्या प्रबळ बाहूने उगारलेल्या हाताने कोपवृष्टी करीन। नंतर मी लोकास रानात आणून समोरासमोर त्यांचा न्याय करीन। ज्याप्रमाणे मिस्राच्या रानात तुमच्या वाडवडिलांचा न्याय केला तसा मी तुमच्याबरोबर करे, हे परमेश्वर देव घोषणा करून सांगत आहे। तुम्हास माझ्या काठीखाली घालून बेड्या टाकून करारबद्ध करीन। तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितूर कोण याची मी साफ सफाई करणार। अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते त्यांना मी बाहेर घालून देणार व पुनरुपी ते इस्रायलात प्रवेश करणार नाही। मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे। मग तर इस्रायलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्तीमागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तूबद्दल मूर्तीला भेट देऊन यापुढे माझा अनादर करणार नाही। माझ्या पवित्र पर्वतावर इस्रायलच्या पवित्र शिखरावर हे परमेश्वर देव जाहीर करत आहे, सर्व इस्रायलांचे घराणे त्याच्या भूमीत माझी आराधना करतील। तुझ्या अर्पणाने मी तेथे आनंदी होईल आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंडणीचे प्रथम फळ ते अर्पितील। मी त्यांचे सुवासिक अर्पण स्वीकारीन। जेव्हा सर्व लोक देशातून एकत्र जमतील तेथून ते विखुरले गेले होते, मी स्वतःला त्यांना पवित्र असे प्रगट करेन, सर्व राष्ट्रे ते बघतील। जेव्हा मी तुम्हास इस्रायलच्या भूमीत घेऊन येईल, ज्या भूमीला हात उंचावून तुमच्या वाडवडिलांना दिली होती, मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे। मग तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांचे स्मरण होईल आणि तुमच्या केलेल्या वाईट कृत्याबद्दल तुम्ही तुमच्या स्वतःचीच घृणा कराल। मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, मी हे माझ्या नामास्तव केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही। इस्रायलच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतो। मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला आपले तोंड दक्षिणेच्या भूमीकडे लाव आणि बोल, नेगेबच्या राणा विरुद्ध भाकीत कर, नेगेबच्या राणात बोल। एक परमेश्वर देव काय जाहीर करतो? परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवीन, ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना भस्म करेल व झाडे सुकून टाकेल, आग विझणार नाही, सर्व उत्तर दक्षिण भाग जळून भस्म होईल। जेव्हा मी अग्नी पेटवेन तेव्हा सर्व लोक मी परमेश्वर आहे हे समजतील आणि मी आग विझवणार नाही। मग मी त्यांना म्हणेन, आहा हे परमेश्वर देव मला म्हणाला, हा केवळ दाखला सांगणारा आहे का?